आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरा भागावरवी मोनाली प्रभू तुमका प्रादेशिक खबरो देता. बच बाय रोमियो लेन या क्लबाक उजो लागून 25 जाणांक मरण आयिल्ले घडणुकेक जर आयपीएस अधिकारी जापसालदार आसत जाल्यार ताची लेगीत चौकशी जातली. आयएएस आयपीएस वा कोणूय जापसालदार आसत जाल्यार ताका सोडचे ना, चौकशी जातलीच अशें मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी स्पश्ट केला. दंडाधिकाऱ्यावरवी सुरू आशिल्ले चौकशेचो अहवाल आयले उपरांत घडणुकेची न्यायालयीन चौकशी करपा खातीर निर्णय जातलो अशें मुखेलमंत्र्यांनी सांगले. हे घडणुकेचो तपास आनी सुरक्षा स्थितीचो नियाळ घेवपा खातीर मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी बुधवारा बसका घेतली.
इसलिए जहां पे उन्होंने एंटीसेप्टरी बेल लगाई है, हमारे सीनियर काउंसिल्स उस केस गोवा सरकार की तरफ से लड़ रहे, तो डेफिनेटली उनको हमारी केस हम उसको डिटेन करने में हम कामयाब हो. आगे इस तरह की दुर्घटना न हो इसीलिए मैंने कहा कि एनफोर्समेंट की टीम ऑलरेडी हमने लगाई है. कल से हमारी एनफोर्समेंट टीम इस तरह के हाई फुटफॉल वाले जितने सारे क्लब्स या रेस्टोरेंट है वहाँ पे खुद जा रहे.
पर्यटन मंत्री रोहन खवटे, मुखेल सचिव डॉ वी कांडवेलू, पुलीस महासंचालक आलोक कुमार तशेंच हेर अधिकारी बसकेक हाजीर आशिल्ले. सरकारान दोन अधिकारी आनी तेन्नाच्या पंचायत सचिवांक निलंबीत केल्या. हे भायर आतां मेरेन पुलिसांनी क्लबाच्या 7 जाणांक अटक केल्या. परवाने तपासपा खातीर सरकारान ऑडिट सुरक्षा समिती तशेंच कारवाय करपा खातीर देखरेख समिती स्थापन केल्या. पर्यटना संबंधीच्या आस्थापनाकडे फायर एनओसी वा हेर सुरक्षा यंत्रणा नसल्यार समिती कारवाय करतली अशें तांणी सांगलें. हॉटेल्स, बारां, रेस्टॉरंटां, क्लब, वॉटर स्पोर्ट्स हांची तपासणी जातली. सुरक्षेचे उपाय नसल्यार परवानो रद्द करपाची कारवाय करपाचे आदेश दिल्या. इतले मजगती बच बाय रोमियो लेन क्लबाचे धनी सौरभ लुत्रा आनी गौरव लुत्रा हांकां थायलंडान पुलिसांनी ताब्यांत घेतल्या. तांकां बेगीनूच तपासा खातीर अटक करून गोंयांत हाडटले अशें मुखेलमंत्री सावंत हांणी सांगलें. क्लबाचे धनी सौरभ आनी गौरव लुत्रा हे थायलंडाक पळून गेल्ले. सीबीआय तशेंच इंटरपोलच्या मजतीन तांकां अटक करपाचे पुलिसांचे यत्न सुरू आशिल्ले. 2027 वर्सा आदी नव्या बोरी पुलाचो बुन्यादी फातर घालपाचे आश्वासन मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी दिला. बोरी जिल्हा पंचायत उमेदवार पुनम चंद्रकांत सामंत हांचे प्रचारा खातीर बोरयेच्या राघवेंद्र स्वामी सभाघरांत जाल्ल्या प्रचार सभेंत ते उलयताले. ह्या वेळार मंत्री सुभाष शिरोडकार, भाजप शिरोडा प्रभारी आनी वास्को आमदार दाजी साळकार, प्रवासी भारतीय आयुक्त नरेंद्र सावय कारणहेर मानेस्त हाजीर आशिल्ले. राज्यात 20 डिसेंबराक जावपी जिल्हा पंचायत वेंचणुके खातीर 50 मतदारसंघांनी 226 उमेदवार रिंगणात आसा. अर्ज फाटी घेवपाच्या दिसा 94 जाणांनी अर्ज फाटी घेतले. हाका लागून आता 226 उमेदवार उरल्यात. जिल्हा पंचायती खातीर 20 डिसेंबराक मतदान जावन 22 डिसेंबराक मतमेजणी जातली. उत्तर गोंयांत 25 जाल्यार दक्षीण गोंयांत 25 हून 50 मतदारसंघ आसात. उत्तर गोंयांत 111 जाल्यार दक्षीण गोंयांत 115 उमेदवार आसात. काँग्रेस, भाजप, आरजी, गोवा फॉरवर्ड, मोगो ह्या पक्षांनी उमेदवार दवरल्या. सध्या उमेदवार तशेंच राजकीय पक्षांचो नेटान प्रचार सुरू आसा. फोंड्या पत्रकार संघ आनी गिरीजताई केळेकार संगीत संमेलन समितीन आयोजीत केल्लो 37वो स्वर सम्राज्ञी गिरीजताई केळेकार स्मृती संगीत महोत्सव 13-14 डिसेंबराक जातलो. फोंड्या फार्मागुडेर श्री गोपाळ गणपती देवळाच्या प्रकारान जावपी ह्या संगीत संमेलनाचे उक्तावण सुवाळ्याचो मुखेल सोयरम रविंद्र भवन साखळेचे उपाध्यक्ष दत्ताराम चिमुलकार आसतले. गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्राचार्य अनिल सामंत हे उक्तावण सुवाळ्यात मुखेल वक्ते आसतले. ह्या परिषदेन मनोहर तिळवे, अनिल पिळगांवकार आनी वेनी माधव बोरकार हांचो भोवमान जातलो. फाटले कांय दीस गोंयांत शी वाडला. बिरेस्तारा, मुरगांवा मौसमांतले उण्यांत उणे 18.8 सेल्सियस तापमानाची नोंद जाली. पणजे उण्यांत उणे तापमान 19 सेल्सियस आशिल्ले. फुडले 6 दीस गोंयांत उण्यांत उणे तापमान 20-21 सेल्सियस मेरेन आसपाची शक्यताय आसा. हे मजगती फांतोडेर मध्यम स्वरुपाचे धुकें पडपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या. पिलार फादर संचालित स्टार्स ऑफ सत्री हॉकी क्लबाच्या कनिष्ठ बायलांच्या पंगडान 15वी राज्य पावण्यावेली हॉकी सर्त जिंकली. पेड्डे म्हापशा जाल्ल्या फायनलीन सत्तरीच्या पंगडान मायना हॉकी पंगडाक 4-0 अशें हारयलो. इतल्यान प्रादेशीक खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो प्रादेशीक खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांज वेळा 7 वरांक.